असल्यामुळं घटोत्कच मरावा असं कृष्णांना देखील वाटतच होतं. ते नंतर एकदा म्हणाले देखील की हा हा घटोत्कच नेला पाहिजे असं मला वाटत होत, असेही उद्गार त्यांनी काढलेले आहेत. अर्जुन मात्र एक प्रकारे तो प्रसन्न झाला. अर्जुनाने श्री कृष्णांना असं विचारलं की घटोत्कचाच्या वधाच्या प्रसंगाने एवढा शोक प्रसंग असताना तुला अस्थानी जरा अधिकच हर्ष होतो आहे. तेव्हा भगवान म्हणाले की इंद्राने दिलेल्या शक्तीला घटोत्कचाच्या रूपाने हरण केल्यामुळं कर्णाच्या हातून ती शक्ती दूर गेली. आता कर्ण युद्धात नेला समज. भाग्यवशात कर्णाची कवच कुंडल गेली आणि त्याच्या मोबदल्यात मिळालेली शक्ती देखील गेली. आता गांडीव धनुष्य हातात घेऊन तू आणि सुदर्शन चक्र घेऊन मी दोघही कवच कुंडल युक्त अशा कर्णाला युद्धामध्ये हरवू शकत नव्हतो. पण कवच कुंडल आणि शक्ती याने रहित असलेला कर्ण आता सामान्य महारथी आहे. तरी देखील त्याचा वध जेव्हा त्याच्या रथाचं चाक भूमीमध्ये रुतून बसेल आणि तो संकटात सापडेल तेव्हाच केवळ शक्य आहे. त्यावेळेला तू माझ्या संकेताकडे लक्ष दे आणि त्यावेळेला तू त्याचा वध कर. नंतर भगवंत अर्जुनाला म्हणाले की जरासंध, चेदिराग, शिशुपाल, निषाद, महाबाहू, एकलव्य या सगळ्यांना तुझ्या हितासाठी वेगवेगळ्या उपायांच्या योगांनी एक एक करून आतापर्यंत नीट मारलेला आहे. यांच्याशिवाय हिडिंब, किरमिर, बक अशा बलवान राक्षस शत्रुदलाला संहार करणारा अनायुध आणि भयंकर कर्म करणारा वेगशाली घटोत्कच देखील मारले किंवा मारवले गेलेले आहेत. जरासंध, शिशुपाल, एकलव्य यावेळेला जर दुर्योधनाच्या बाजूने उपस्थित असते तर आपल्या पक्षाला ते फार महाभयंकर सिद्ध झालं असत. यावेळेला जरासंधाच्या बाबतीत एक अज्ञात गोष्ट श्री कृष्णांनी अर्जुनाला सांगितली. जरासंधावर एक दिव्य गदा होती की त्या गदेमुळं तो अजिंक्य होता. पण मथुरेवरच्या एका स्वारीमध्ये जरासंधाने दुरुस्त ती गदा बलराम कृष्णांवर फेकली असताना बलरामांनी एका अस्त्राने त्या गदेची गती कुठली केली. ती वाटेतच खाली पडली आणि त्या ठिकाणी भूमिगत जरा राक्षसी परिवारासह राहत होती. ती गदा भूमी चिरून भूमीमध्ये शिरली आणि राक्षसी परिवारासह नाहीशी झाली. ती गदा नष्ट झाल्यामुळं भीम जरासंधाला घात करू शकला, नाहीतर भीम देखील जरासंधाला मारू शकला नसता. घटोत्कचाच्या वधानंतर धृतराष्ट्रांनी संजयाला विचारलेलं आहे एका बाजूला आणि दुसरीकडं सात्यकींनी भगवान श्रीकृष्णांना देखील तेच विचारलेलं आहे. आणि दोन्ही वेळेला झालेली प्रश्नोत्तर देखील एकसारखी आहेत. धृतराष्ट्राने संजयाला विचारलं की कर्णाजवळ ती शक्ती युद्धाच्या प्रारंभापासून जर होती तर त्यांनी अगोदरच अर्जुनावर ती का सोडली नाही. घटोत्कचाचा हा प्रसंग मध्ये उद्भवेपर्यंत अनेक वेळेला दोघं एकमेकांच्या समोर आलेले होते. तेव्हा संजय धृतराष्ट्राला म्हणतो की दुर्योधन, दुःशासन, शकुनी आणि स्वतः मी देखील रोज रात्री कर्णाला हाच आग्रह करत होतो की उद्या सकाळी बाकीच्या सर्वांचा विचार बाजूला ठेव, तू अर्जुनाला तुझ्या शक्तीने ठार मार. अर्जुनाच्या वधानंतर श्रीकृष्ण कोणाही पांडवाला उभा करून युद्ध करतील असं जर तुला वाटत असेल तर या शक्तीने तू श्रीकृष्णालाच ठार मार, कारण या सगळ्या युद्धाचं मूळ श्रीकृष्ण आहे आणि पांडव हे शाखा असल्यासारखे आहेत आणि पांचाल हे पानं असल्यासारखे आहेत, त्यामुळे तू मूळच तोडून टाक, श्रीकृष्णांना त्या शक्तीने मार असं रोज रात्री त्यांना कर्णाला सांगितलं जात होत आणि कर्ण देखील रोज रात्री अशाच प्रकारचा निश्चय करत होता. संजय असं म्हणतो की असा निश्चय केल्यानंतर देखील जेव्हा जेव्हा युद्ध काळात कर्ण ऋषिकेश श्रीकृष्णांच्या जवळ समीप येत असे तेव्हा तेव्हा कर्णाला कुठलातरी मोह पडत असे. शिवाय भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कर्णापासून सातत्याने दूर देखील राखत होते. त्यांनी रणभूमीत अर्जुनाला कधीही कर्णासमोर उभा करण्याची इच्छा केली नाही आणि महामनस्वी श्रीकृष्ण कर्णापासून अर्जुनाचं रक्षण करत होते. तर हे राजा धृतराष्ट्र ते स्वतःच रक्षण कसं करणार नाही, म्हणून या शक्तीपासून श्रीकृष्ण आणि अर्जुन हे दोघेही प्रत्येक वेळेला वाचतच गेले. सात्यकीने देखील श्रीकृष्णांना विचारलं की ही शक्ती अशी वाया जायच्या ऐवजी आधीच कर्णाने अर्जुनावर का सोडली नाही. तेव्हा श्रीकृष्णांनी सांगितलं की दुर्योधन दुःशासन शकुनी जयद्रथ हे सर्व कर्णापाशी अशीच मंत्रणा करत होते आणि कर्णाने देखील त्यांच्या समोर तशीच प्रतिज्ञा केलेली ही होती. पण मीच राधापुत्र कर्णाला मोहित करत होतो असं असल्यामुळं अर्जुनावर त्यांनी ती शक्ती सोडली नाही. घटोत्कचाच्या वधाने युधिष्ठिराला अतिशय शोक झाला. श्रीकृष्णांनी तर त्याला समजावलंच, पण त्याला समजावण्यासाठी महर्षी व्यास देखील तिथं प्रगट झाले. अर्जुन कर्णाशी युद्ध करायला गेला नाही हे योग्य झालं, अन्यथा कर्णाने ती शक्ती अर्जुनावर सोडली असती आणि तुमच्यावर भयंकर आपत्ती येऊन पडली असती असं स्पष्ट करून व्यास म्हणाले की घटोत्कच तुझ्या हितासाठी युद्धात मारला गेला आहे हे जाणून तू क्रोध आवर मनात शोकाला धारा देऊ नको. सर्व प्राण्यांची अंतिम गती मृत्यू हीच आहे. तू भावांसह आणि अन्य राजांसह कौरवांशी युद्ध तर हातावर होऊ नकोस. आजच्यापासून पाचव्या दिवशी ही सारी पृथ्वी तुझी होणार आहे असं व्यास युधिष्ठिराला म्हणाले. मध्यरात्र उठून गेलेली होती तरी देखील जयद्रथ वधाच्या वेळेला सकाळपासून चालू झालेलं युद्ध अजून चालूच होत. घटोत्कच मारला गेलेला होता. सर्व सैनिक थकलेले होते. अर्जुनाने दोन्ही सैन्यांना युद्ध थांबवण्याची आणि थोडा वेळ विश्रांती घेण्याची सूचना केली. ती सर्वांनाच मान्य झाली. अर्जुनाला धन्यवाद देत दोन्ही पक्षांचे सैनिक निद्राधीन झाले. थोड्या वेळाने मात्र परत युद्ध रात्रीचं सुरूच झालं. सूर्योदय झाला, युद्ध चालूच होत. द्रोणाचार्यांच्या सेनापती पदाचा आजचा पाचवा दिवस होता. अखंड सतत युद्ध चाललेलं होत. दिवसा तर युद्धाला अधिक गती आली. जीवित राहिलेले सर्व रथी महारथी एकमेकांशी युद्ध करण्यामध्ये मग्न होते. अर्जुनाला जिंकण्याच्या इच्छेने द्रोणाचार्य ज्या ज्या अस्त्रांचा उपयोग करत होते ते अर्जुन हसत हसत नष्ट करत होता. आचार्य मनोमन अर्जुनाची प्रशंसा करत होते. मात्र आचार्यांनी ब्रह्मास्त्र प्रगट केलं. अर्जुनाने मुळीच विचलित न होता ब्रह्मास्त्राकरता ब्रह्मास्त्राचाच प्रयोग केला तर दोन्ही अस्त्र शांत झाले. दिवस पुढाकार होता आणि आचार्य द्रोणाचार्यांनी पांडव सेनेचा न भूतो न भविष्यती असा संहार मांडायला सुरुवात केली. सर्व पांडवांची विजयाची आशा क्षीण होऊन गेली एवढा पराक्रम द्रोणाचार्य करायला लागले. द्रोणाचार्यांकडे पाहण्यासाठी अर्जुना सकट कोणी योद्धा जवळपास समर्थ नव्हता असं महाभारतकरांनी वर्णन केलेलं आहे. आणि अर्जुन आचार्यांशी मन लावून युद्ध करत नाही असं सर्वांनाच वाटत होत. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले की द्रोणाचार्य हे सांप्रत सर्व धनुर्धरात श्रेष्ठ आहेत. जोपर्यंत यांच्या हातातून धनुष्य जात नाही तोपर्यंत यांना कोणीही जिंकू शकेल असं नाही. जेव्हा हे युद्धात शस्त्र खाली ठेवतील तेव्हाच त्यांचा वध होऊ शकतो. त्यामुळे गुरुंचा वध करणं उचित नाही या धर्मभावनेचा देखील आता त्याग करणं आवश्यक आहे. त्याच्यावर विजय प्राप्त करण्याचा काहीतरी उपाय शोधा, अन्यथा द्रोणाचार्यच तुमचा वध न करत म्हणजे झालं अश्वत्थामा मारला गेल्यास ते युद्ध करणार नाहीत असं मला वाटतं. कोणीतरी त्यांना जाऊन सांगा की अश्वत्थामा मेला. अर्जुनाला ही गोष्ट रुचली नाही पण बाकीच्या सगळ्या योद्ध्यांना तिथे श्रीकृष्णांचं हे म्हणणं पसंत पडलं. युधिष्ठिर मात्र मोठ्या कष्टाने ही खोटी गोष्ट बोलायला तयार झाला. भीमानी पांडवांच्या सेनेतल्या मालव राजाचा अश्वत्थामा नावाचा विशाल हत्ती होता, त्या हत्तीला मारलं आणि काहीशा संकोचाने द्रोणाचार्यांच्या जवळ जाऊन मोठ्यांदा म्हटलं की अश्वत्थामा मारला गेला. द्रोणाचार्य शोकाने व्याकुळ झाले, सुन्न होऊन गेले. पण ही गोष्ट खोटी असेल, अश्वत्थामा शत्रूला असह्य आहे असं त्यांच्या मनात येऊन ते क्षणभरात सावरले आणि पुन्हा घनभर युद्ध करायला लागले. तेव्हा विश्वामित्र, जमदग्नी, भरद्वाज, गौतम, वशिष्ठ, काश्यप, अत्री असे सात ऋषी, अन्य अनेक ऋषी देखील द्रोणाचार्यांना ब्रह्मलोकाला घेऊन जाण्याच्या इच्छेने सूक्ष्म रूपाने तिथे आले. त्यांनी द्रोणाचार्यांना शस्त्र खाली ठेवायची सूचना केली. ऋषी म्हणाले की आतापर्यंत तू अधर्माने युद्ध केलेला आहेस, तुझा मृत्यूकाळ जवळ आल्याचं आम्ही जाणतो. जे ब्रह्मास्त्र जाणत नव्हते त्यांना ब्रह्मास्त्राने मारण्याचा अपराध तुझ्या हातून घडलेला आहे. तू जे कर्म केलंस ते चांगलं नाहीये. आपलं अस्त्र शस्त्र रणभूमीवर ठेव. तुझा मृत्यू काळ समीप आलेला आहे. ऋषींनी असं म्हटल्यावर भीमाने सांगितलेला समाचार परत एकदा द्रोणाचार्यांना आठवला आणि तो खरा आहे की काय असं वाटून त्यांचं मन उदास झालं. पुत्रवधांचा समाचार खरा की खोटा ही उत्सुकता वाढायला लागली आणि सत्य जाणून घेण्यासाठी त्यांनी युधिष्ठिराला काढायचं ठरवलं. द्रोणाचार्य युधिष्ठिराकडे येणार हे जाणून युधिष्ठिर अर्ध सत्य उत्तर तरी देईल की नाही याच्याविषयी श्रीकृष्ण साशंक होते. ते युधिष्ठिराला म्हणाले की हे द्रोणाचार्य अजून अर्धा दिवस जरी युद्ध करत राहिले तरी तुझा सेनेसह नाश होईल. अशा वेळेला असत्य भाषण सत्यापेक्षाही महत्वाचं आहे. प्राणांच्या रक्षणासाठी क्वचित असत्य बोलावं लागतं, पण अशा वेळेला असत्य भाषणाचं पाप लागत नाही. भीमसेन असं बोलत असताना तिथं आला. त्याने धर्मराजाला सांगितलं की मी अश्वत्थामा नावाचा हत्ती मारलेला आहे, आणि तसं द्रोणाचार्यांना सांगितलेलं आहे की अश्वत्थामा मी मारला. तेव्हा आता श्रीकृष्णांचं म्हणणं तू मान्य कर. आचार्यांनी जर विचारलं तर आचार्यांना सांग की अश्वत्थामा मारला गेला. भीमाचं हे म्हणणं ऐकून आणि श्रीकृष्णांच्या आदेशाने प्रेरित होऊन राजा युधिष्ठिर अर्ध सत्य सांगायला तयार झाला. द्रोणाचार्य अंदाजाप्रमाणे युधिष्ठिराला भेटण्यासाठी म्हणून आलेच. एका बाजूला असत्याचं भय आणि नैतिक आचरणाची ओढ असलेला युधिष्ठिर दुसऱ्या बाजूला विजयाची आकांक्षा याच्यातही निमग्न होता. युधिष्ठिराने अश्वत्थामा मारला गेला हे मोठ्यांना सांगितलं, आणि हत्ती मारला गेला हे हळू आवाजात सांगितलं. महाभारतकार सांगतात की सत्य भाषणामुळे युधिष्ठिराचा रथ पृथ्वीच्या वर चार बोट राहत होता. तो या असत्य भाषणाने पृथ्वीचा स्पर्श करून चालायला लागला. याचा अर्थही असा आहे की सत्य बोलणारा आहे तो पृथ्वीवरून चालत नाही, तो थोडासा अधंकरित चालत असतो. या अर्धसत्य भाषणाने आजपासून युधिष्ठिर हा जमिनीवर चालायला योग्य झाला, पृथ्वीवरून चालायला योग्य झाला. युधिष्ठिराचं तोंडून सगळं अर्ध वचन ऐकल्याबरोबर द्रोणाचार्य पुत्र शोकाने संतप्त झाले, स्वतःच्या जीविताविषयी निराश झाले. महर्षींचं कथन त्यांना आठवायला लागलं. ते स्वतःला पांडवांचा अपराधी समजायला लागले. त्यांची एकूण चेतना शक्ती नाहीशी झाली, ते उद्विग्न झाले. त्याच वेळेला दृष्टद्युम्न समोर आला, पण ते युद्धही करू शकत नव्हते. पण त्यांनी एकदम युद्धही थांबवलंही नाही, थोडा वेळ दृष्टद्युम्नाशी भयंकर युद्धही केलं. भीमसेनाने परत त्यांच्या निकट जाऊन त्यांना त्यांच्या ब्राह्मण धर्माची आठवण करून दिली, पुत्रवधाचं स्मरण परत एकदा करून दिलं. द्रोणाचार्यांनी धनुष्य खाली टाकलं, शस्त्रास्त्रांचा त्याग केला आणि अश्वत्थामाचं नाव घेऊन त्याला हाका मारायला लागले. रथाच्या मागच्या भागामध्ये जाऊन बसले. तिथं असलेल्या सर्व वृद्ध मात्रांना स्वतःपासून अभय दिलं, समाधी लावली, योगाचा आश्रय केला, ज्योती स्वरूप परब्रह्माशी अभिन्नतेचा अनुभव घेत द्रोणाचार्य मनोमन सर्वोत्तम पुराण पुरुष भगवान विष्णूंचं ध्यान करायला लागले. चिंतन करत असताना आपण ज्योती स्वरूप झाल्याचं ते अनुभवू लागले. साक्षात ब्रह्मलोकापर्यंत आपण गेलो अशी भावना समाधी स्थितीत त्यांच्या ठिकाणी निर्माण झाली. आणि द्रोणाचार्यांचे प्राण ब्रह्मलोकापर्यंत जाऊन पोचले तशा स्थितीत ते बसलेले असताना, समाधीमग्न असताना, दृष्टद्युम्नाने तलवार काढली. दृष्टद्युम्नाचा जन्म हा द्रोणाचार्यांचा वध व्हावा या आकांक्षेपोटी यज्ञामधून द्रुपद राजाच्या ठिकाणी झालेला होता. याज्ञसेन असं त्याचं नाव होत. यज्ञामध्ये द्रौपदी आणि दृष्टद्युम्न असे दोघ द्रुपद राजाला प्राप्त झालेले होते. आपल्या जन्माच्या घटनेचा अन्वयार्थ द्रोणाचार्यांच्या मृत्यूमध्ये दृष्टद्युम्नाने लावायचं ठरवलं. आणि बाकीचे सर्व योद्धे अशा स्थितीत आचार्यांचा वध करू नको असं म्हणत असताना तो आचार्यांच्या रथावर चढला. आचार्यांच्या जटा धरून त्यांनी समाधी मग्न असलेल्या द्रोणाचार्यांचं मस्तक खडग्याने कापून टाकलं. द्रोणाचार्यांच्या मृत्यूनंतर कौरव सैन्यात तर विषण्णता निर्माण झाली. पांडव पक्षीय योद्धे ज्या तऱ्हेने हरायला आलेले होते त्यामुळे आनंदित देखील झाले. शकुनी कर्ण शल्य कृपाचार्य दुःशासन वृषसेन सुशर्मा तरण भूमी सोडून परत सुटले. अश्वत्थामा त्यावेळेला दूर अंतरावर युद्ध करत होता. त्याला आपल्या पित्याच्या मृत्यूची गंधव आता देखील नव्हती. सर्व महाराजांना परत येताना पाहून त्यांनी दुर्योधनाजवळ पलायनाचं कारण विचारलं. कृपाचार्यांनी द्रोणाचार्यांच्या मृत्यूपर्यंत सर्व वृत्तांत अश्वत्थामाला क्रमवार सांगितला. अश्वत्थामा प्रथम शोक विफल झाला, मग क्रोधाविष्ट झाला. दृष्ट दुमण्याची त्यांनी निंदा केली. युधिष्ठिराला असत्य भाषणाबद्दल दोष दिला. दृष्टद्युम्नाला आपल्या कृत्याचा परिणाम मी भोगायला लागली असं तो म्हणायला लागला. आणि त्यांनी प्रतिज्ञा केली की सर्व पांचालांचा कोणत्याही प्रकाराने मी संहार केल्याशिवाय राहणार नाही. आपल्या जवळ असलेल्या दिव्य अस्त्रांचा त्यांनी उल्लेख केला. मी किंवा अर्जुन यांच्याहून अधिक असा अन्य कोणी अस्त्रवेत्ता नाही असं म्हणून अश्वत्थामा म्हणाला, आज मी ज्या अस्त्राचा प्रयोग करीन ते अर्जुनाला देखील ज्ञात नाही आणि श्रीकृष्णांना देखील ज्ञात नाही. ते अस्त्र माझ्या पित्याने पूर्वकाळी भगवान नारायणाला प्रसन्न करून वराच्या रूपात मिळवलेलं होतं. ते पित्याने फक्त मला दिलेलं आहे. हे अस्त्र अवध्य व्यक्तीचा देखील वध करू शकतो, म्हणून सहसा याचा प्रयोग करू नको असं मला पित्याने सांगितलेलं आहे. भगवान नारायणाने तसं माझ्या पित्याला सांगितलेलं होतं. तो म्हणाला की हे नारायणास्त्र पित्याकडून मला विधीपूर्वक प्राप्त झालेलं आहे. या अस्त्राने मी रणभूमी पांडव पांचाल मत्स्य केकय या सर्वांना संत्रस्त करून त्यांचा विध्वंस करून टाकेल. अश्वत्थाम्याने आचमन करून त्या दिव्य नारायणास्त्राचं स्मरण करून त्याला प्रगट केलं. नारायणास्त्र एखाद्या शक्तीप्रमाणे नव्हतं की एका वीराचा घात करेल आणि ते शांत होईल. द्रोणपुत्र अश्वत्थाम्याने पांडव आणि पांचाल यांच्या सेनांना लक्ष्य करून नारायणास्त्र प्रगट केलं. या नारायणास्त्रापासून हजारो बाण प्रगट झाले. त्यांचे अग्रभाग हे अग्नीने प्रज्वलित झालेले होते. हे सर्व बाण पांडव सैनिकांचा विनाश करण्यासाठी उद्यत झाले. विशेष असं की या बाणांचा प्रतिकार करताना पांडवांचे महारथी जसे युद्ध करू लागले तसं या अस्त्राचा वेग वाढू लागला. चारी बाजूने पांडव सेना अग्नीमध्ये होरपळून निघायला लागली. हे अस्त्र जेव्हा सर्वत्र पसरलं तेव्हा पांडव सेना क्षीण वळी लागली. भगवंतांना या अस्त्राबद्दल स्मरण झालं. ते पुढे हात उंचावून सर्वांना थांबवून म्हणाले की आपापली शस्त्र त्वरित खाली टाका, वाहनांवरून उतरा परमात्मा नारायणाने या अस्त्राच्या निवारणासाठी हा एकच उपाय निश्चित केलेला आहे. तुम्ही सर्वजण हत्ती घोडे रथ सर्व बाजूला सारा, खाली उतरा, भूमीवर निशस्त्र उभे राहा. हे अस्त्र तुम्हाला मारणार नाही. भगवंत पुढे म्हणाले की हे कोणी मनाने देखील या अस्त्राचा प्रतिकार स्वरूप असतील ते रथातळाला गेलेच म्हणून समजा. वासुदेवांचं हे वचन ऐकून सर्व योद्ध्यांनी आपल्या हातातली शस्त्र आणि मनात ती देखील अस्त्रांचा प्रयोग थांबवला. भीमसेन मात्र अंगात संचार झाल्याप्रमाणे म्हणाले की कोणी शस्त्रांचा त्याग करू नये. मी बाणांनी द्रोणपुत्रांच्या या अस्त्राचं निवारण करीन. एकटा भीमच रथारूढ राहिला. द्रोणपुत्र अश्वत्थामाचा सामना करण्यासाठी म्हणून पुढे निघाला. भीमाला पाहून अश्वत्थामा हसला आणि त्यांनी नारायणास्त्राने अभिमंत्रित केलेल्या बाणांची दृष्टी भीमसेनांवर करायला सुरुवात केली. थोड्याच वेळात भीमसेन त्या अस्त्राच्या तेजाने पूर्णपणाने झाकून गेला. त्यावेळेला श्रीकृष्णांनी भीमाला म्हटलं की तू काय चालवलेला आहेस, सर्व सैनिक रथातून उतरलेले आहेत, तुम्ही शीघ्र रथातून उतर आणि युद्धातून निवृत्त हो. असं म्हणून देखील जेव्हा भीम ऐकेला तेव्हा भगवंतांचे डोळे क्रोधाने लाल झाले. एखाद्या नागाप्रमाणे फुटकार टाकत भगवंत भीमाच्या रथावर चढले आणि त्यांनी भीमाला रथाखाली अक्षरशः खेचून घेतलं. भीम रथातून खाली उतरला. त्याची शस्त्र भूमीवर जेव्हा ठेवली गेली तेव्हा ते नारायणास्त्र शांत होऊन गेलं. प्रत्येक वेळेला भगवंतांवरच पांडव वाचले असं दिसत. आपण आता एक भजन ऐकूया आणि मग पुढची बाबा
करुणा सागर निर्मंदना मनोहर श्याम गोपाल
श्याम गोपाला
श्रीधर नागर हरि गोपाल
आणि तेही नारायणासमानच शक्तिशाली आहेत. अर्जुन त्या नराचा अवतार आहे. व्यासांकडून हे सगळं ऐकल्यानंतर अश्वत्थामाने भगवान शंकरांना मनोमन प्रणाम केला. श्रीकृष्णांची महत्ता देखील अश्वत्थामाने स्वीकारली. व्यासांनी अर्जुनाला देखील दर्शन दिलं. अर्जुनाने त्यांना प्रणाम केला आणि विचारलं, मी जेव्हा शत्रूचा संहार करत होतो तेव्हा माझ्यासमोर अग्निसमान तेजस्वी असे पुरुष चालत असत. त्यांच्या हातात ज्वलंत शूल होता. ते जिकडे जात तिकडं शत्रूंचा संहार होत असे. ते कोण होते? तेव्हा व्यास म्हणाले की ते भगवान शंकर होते. श्रीकृष्णांनी स्वप्नात तुला शंकरांकडं नेलेलं होतं. त्यावेळेला तुझ्यावर ते प्रसन्न झालेले होते. त्यांनीच तुला दिव्य अस्त्र दिलेली होती. व्यास अर्जुनाला म्हणाले की हे कुंती नंदना तुझा युद्ध कर, तुझा पराभव होऊ शकत नाही. याच कारण तुझे मंत्री रक्षक पार्श्ववर्ती साक्षात भगवान श्रीकृष्ण स्वतः आहेत. द्रोणाचार्यांच्या वधानंतर अश्वत्थामाच्या सूचनेवरून दुर्योधनाने कर्णाला सेनापती पदावर अभिषेक केला. युद्धाचा 16वा दिवस होता. 17व्या दिवशी सायंकाळी कर्णाचा वध झाला. कर्ण केवळ 2 दिवस सेनापती होता, पण या 2 दिवसामध्ये कर्णाने प्रचंड पराक्रम प्रकट केला. कर्णाच्या सेनापतीत्वाच्या काळातलं कर्णाचं मुख्य लक्ष होत ते म्हणजे अर्जुनाशी युद्ध. आणि कोणाही एकाचा मृत्यू, आपला अथवा अर्जुनाचा. अभिषेक करताना दुर्योधनाने कर्णाजवळ अर्जुन वधाची आणि पांडवांच्या पराजयाची अपेक्षा व्यक्त केलेली होती. कर्णानेही तशीच प्रतिज्ञा केलेली होती. इकडं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाकडून कर्णवधाची सिद्धता करून घेत होते. युधिष्ठिराची मुख्य अपेक्षा आणि चिंताही तीच होती. असं असलं तरी देखील कर्ण आणि अर्जुन यांची प्रत्यक्ष गाठ दुसऱ्या दिवशी 3 प्रहरानंतर पडली. याला केवळ योगायोग हे कारण नव्हतं, तर दोन्ही पक्षांची जवळपास इच्छा तशी होती. प्रत्यक्ष अर्जुनाची कर्णाशी त्वरित युद्ध करायची इच्छा होती आणि कर्णाची देखील अर्जुनाशी त्वरित युद्ध करायची इच्छा होती. तरी देखील भगवान श्रीकृष्णांनी कर्ण अर्जुनापासून दूर राहील असं दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत पाहिलं आणि तोपर्यंत कर्णाची गमछाप व्हावी अशी योजना केली. दोन्ही सैन्यांनी आपली जी व्यूहरचना केलेली होती त्यावेळेलाच युधिष्ठिराने अर्जुनाला म्हटलं की या सेनेमध्ये एकमात्र महाधनुर्धर कर्णच आहे. आज तू कर्णाला मारून विजय प्राप्त कर. इकडे दुर्योधनाने देखील असंच मानलं की आज पांडव गेले. कारण भीष्म आणि द्रोण जोपर्यंत सेनापती होते तोपर्यंत त्यांचं पांडवांवरचं प्रेम लक्षात घेतलं तर दुर्योधनाला मनापासून असा भरवसा नव्हता की हे पांडवांना मारतील. युद्ध सुरू झाल्यानंतर अर्जुनाला भगवंतांनी सौ शब्दक जे होते त्यांच्याशी युद्ध करण्यासाठी म्हणून नेलं. अर्जुन इतका वेगाने युद्ध करत होता की महाभारत काळ असं म्हणतात की कोणाला समजत नव्हतं की अर्जुन बाण घेतो तरी केव्हा धनुष्याला लावतो आणि केव्हा सोडतो. अर्जुनाच्या बाणांनी मारली गेलेली माणसंच मात्र समोर खचाखच पडलेली दिसत होती. भगवान श्रीकृष्ण म्हणाले की आश्चर्य आहे, मात्र कर्णापासून दूर युद्ध होईल असं भगवंत पाहत होते. कर्ण देखील अन्य ठिकाणीच युद्ध करत होता. भीम कर्ण, कर्ण नकुल अशी द्वंद्व युद्ध झाली. तो दिवस संपला. कृष्ण आणि अर्जुन यांनी शंकरांची विधिवत पूजा केली. दोघांनी शत्रूंचा संहार करण्याचा निश्चय केला. अर्जुनांनी कौरव सेनेवर फार मोठा आक्रमण केला. कौरव सेना भयभीत होऊन पळत सुटली. तेवढ्यात त्या दिवसाचे युद्ध संपलं. शिबिरात परत गेल्यानंतर कौरवांनी गुप्त विचार विनिमय केला. क्रोधांश कर्ण दुर्योधनाला म्हणाला की अर्जुन अत्यंत सावधान, दृढ, चतुर, धैर्यवान आहे आणि कृष्ण त्याला वेळोवेळी कर्तव्याची जाणीव करून देत असतात. उद्या मी त्याचे सगळे संकल्प मात्र नष्ट करून टाकेन. रात्र संपून सकाळ झाली तेव्हा कर्ण दुर्योधनाकडे आला आणि म्हणाला की या यशस्वी पांडुपुत्र अर्जुनाशी आजही युद्ध करीन. एक तर मी त्याचा वध करीन अथवा तो माझा वध करेन. दुर्योधनाला कर्ण म्हणाला की स्वतः श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथांचे दोर सांभाळून आहेत. अग्निदत्त सुवर्ण भूषित रथ देखील दिव्य आहे, अच्छेद्य असं आहे. अर्जुनाच्या रथाचे घोडे मनास प्रमाणे वेगवान आहे, ध्वज तेजस्वी आहे, दिव्य आहे आणि एक विस्मयकारक वानर त्याच्यावर विराजमान आहे. श्रीकृष्ण सगळ्या जगताचे सृष्टे आहेत, ते रथाचं रक्षण करत आहे आणि रथाच्या बाबत मी अर्जुनापेक्षा उणा आहे. पण अर्जुनाशी युद्ध करायचे हे निश्चित. असं म्हणून कर्णाने एक खूप मोठी अवघड अशी गोष्ट दुर्योधनासमोर ठेवली. ती म्हटली ते ती म्हणजे युद्धामध्ये महारथी राजा हे एकच असे आहेत की ते कृष्णाच्या बरोबरीने कुशल सारथ्य करू शकतात. मात्र ते क्षत्रिय आहेत, राजा आहेत, महाराजा आहेत आणि सम्राट राजा शल्य जर माझं सारथ्य करतील तर तुझा विजय निश्चित आहे. दुर्योधनापुढे तसा अवघडच प्रश्न येऊन पडला. अन्य कोणी सारथी कुलातला मनुष्य सारथी म्हणून नेमणं आणि सम्राट व्यक्तीला सारथ्य करायला सांगणं, परत शल्य हा नकुल सहदेव यांचा मामा होता, मातेचा भाऊ, आणि तो पांडवांच्या पक्षाला येऊन मिळण्यासाठी म्हणून आलेला असताना दुर्योधनाने प्रत्येक ठिकाणी त्याचा आदर सत्कार करून आपल्या बाजूला वळवून घेतलेला होता. शल्याने प्रथम या प्रस्तावाला विरोध केला. पण दुर्योधनाने जेव्हा शल्याची मनधरणी केली आणि म्हटलं की तू श्रीकृष्णां समान कुशल सारथ्य कर्म करतो, अश्वविद्येच सारथ्य तुला श्रीकृष्णांपेक्षा देखील अधिक ज्ञात आहे, तेव्हा शल्य सुखावला. म्हणाला की तू सर्व सैन्य समोर मला देवकीनंदन श्रीकृष्णांपेक्षा देखील वरचढ म्हणालास. तुझ्या इच्छेनुसार मी कर्णाचं सारथ्य करीन, पण माझी एक अट राहील. मी कर्णाजवळ माझ्या इच्छेनुसार मला जे वाटेल ते बोलेन. एक तर शल्याच्या मनात कर्णाच्या कुळाबद्दल हा सूत कुळातला आहे ही गोष्ट घरकरून होती आणि त्याचा साधी आपल्याला राहायला लागता आहे त्याच शल्य होत. आणि दुसऱ्या शल्याच्या मनामध्ये न तर पांडवांच्या विजयाची आकांक्षा होती. पण उत्तम साधी मिळावा म्हणून कर्णाने देखील दिवस मान्य केले. कर्ण आपल्या रथावर बसून तरणभूमीकडे निघाला. वाटेत त्यांनी शल्याजवळ स्वतःच्या पराक्रमाचं वर्णन केलं आणि म्हटलं की माझा रथ अर्जुनाकडे घेऊन जात आज मी पांडवांना मारीन किंवा द्रोणाचार्यांच्या मार्गाने मी यमलोकाला जाईन. दैवाचं विधान कोणी पालटवू शकत नाही. परशुरामांनी आपल्याला दिलेल्या श्रेष्ठ रथाचं आणि आयुधाचं वर्णन त्यांनी शल्यासमोर केलं आणि सांगितलं की रथावर बसून मी अर्जुनाचा आज वध करीन. तेव्हा शल्याने अचानक कर्णाला त्याची बरोबर बंद करायला सांगितलं. शल्य म्हणायला लागला की कुठं झाला श्रेष्ठ अर्जुन आणि कुठं नराधर्म असलेला तू. शल्याने त्याची खूप अवहेलना मांडली. अर्जुनाने एकट्याने केलेल्या अनेक पराक्रमांचं वर्णन शल्य करायला लागला आणि कर्णाने अनेक वेळेला केलेल्या पलायनाचं वर्णन शल्य करायला लागले. पांडव सेनेच्या समीप जेव्हा रथ आला तेव्हा कर्णाने ज्याला त्याला अर्जुन कुठे आहे असं विचारायला प्रारंभ केला. एवढंच नाही तर अर्जुनाचा पत्ता आज मला जो सांगेल त्याला मी हवं ते देईन अशी घोषणा केली. शेवटी तर तो असं म्हणाला की तो मला कृष्ण आणि अर्जुन यांना दाखवून देईल. त्याला मी त्या दोघांना मारून माझ्याजवळ असणार सर्वस्व द्यायला तयार आहे. शल्य उपहासाने कर्णाला म्हणाला की लोकासारख कुबेरा समान धन कशाला वाटतंय. आज अनायासेच तुला अर्जुनाचं दर्शन होईल. शल्याने कर्णाचा तेजोभंग करणारं भलं मोठं भाषण केलं. कर्ण आणि शल्य यांची परस्पर उत्तर प्रत्युत्तर दुरुत्तर अशी व्हायला सुरुवात झाली. साथी असला तरी देखील सम्राट असल्यामुळं कर्ण शल्याबद्दल काही करू शकत नव्हता. शल्याने कर्णाला एक गोष्ट ऐकवली. श्रीमंत वैश्य पुत्रांचं अन्न खाऊन माजलेल्या एका कावळ्याने हंसाशी स्पर्धा करून फजिती करून घेतली आणि प्राण कसे गमावले याची एक गोष्ट शल्याने मोठी रंगून कर्णाला सांगितली. अर्जुनाची प्रशंसा करून शल्याने कर्णाला सूचना केली की त्यांनी अर्जुनाला शरण जावं. कर्णाने श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचं मोठेपण मान्य केलं. कौरव आणि पांडव यांची युद्धाची तयारी आणि सैन्याची दिवाजवळ चाललेली असताना युधिष्ठिराने मद्रराजे शल्याला आपल्या बाजूला येण्यासाठी म्हणून आमंत्रण दिलेलं होतं आणि तो सगळ्या सैन्याच्या सिद्धते सकट येत असताना दुर्योधनाच्या कपट नीतीला फसला आणि कौरवी करून लढायचं त्यांनी मान्य केलं. या गोष्टीची टोचणी शल्याच्या मनामध्ये निर्माण झाली आणि ही गोष्ट धर्मराजाला सांगण्यासाठी तो पूर्वी धर्मराजाकडे आलेला होता युद्ध सुरू होण्याच्या आधी. तेव्हा धर्मराजांनी आपला मामा शल्य याची ही सगळी गोष्ट शांतपणे ऐकून घेतली आणि भेदनीतीचा अवलंब करून त्यांनी शल्याजवळ एक मागणी केली की जेव्हा कर्ण आणि अर्जुन यांची युद्धामध्ये गाठ पडेल तेव्हा खरोखरच कर्ण चांगल्या सारख्याच्या शोधात असेल आणि कदाचित तुला सारथ्य करण्याची वेळ येईल.
तेव्हा तू ते सारथ्य स्वीकारावं आणि तुम्ही माझं प्रिय करू इच्छित असल्यामुळं अर्जुनाचं युद्धामध्ये त्या तऱ्हेने रक्षण होईल असं पाहावं. कर्णाचा तेजोवध करणं हे तुमचं काम, वध करणं हे अर्जुनाचं काम. तेजोवध केल्यामुळं आम्हाला कर्णावर विजय मिळेल आणि शल्याने युधिष्ठिराला आपण ही गोष्ट करू असं वचन दिलेलं होतं. शल्याला कर्ण म्हणाला की अर्जुन आणि श्रीकृष्ण कसे आहेत हे मला चांगलं माहित आहे. अर्जुन दिव्य अस्त्रांचा वापर करू शकतो आणि कोणत्या अस्त्रांचा वापर करू शकतो हे सर्व मी जाणतो. तू यांच्याशी अपरिचित आहे, मी मात्र निर्भय होऊन यांच्याशी युद्ध करेन. पुढे कर्णाने आपल्याला परशुरामांकडून आणि एका श्रेष्ठ ब्राह्मणाकडून मिळालेल्या शापाची गोष्ट शल्याला सांगितली. कर्णाने आपण ब्राह्मण असल्याचं खोटं सांगून परशुरामांकडून धनुर्विद्या प्राप्त करून घेतलेली होती आणि ब्रह्मास्त्र मिळवलेलं होतं. पण एका विशिष्ट प्रसंगी सत्य उघडकीस आलं आणि परशुरामांनी कर्णाला शाप दिलेला होता की मृत्यूच्या वेळेला तुला मी दिलेल्या कुठल्याही अस्त्राचं स्मरण होणार नाही. तसंच कर्णाकडून शस्त्रांचा अभ्यास करत असताना विजय नावाच्या एका ब्राह्मणाच्या धनुचं वासरू चुकून मारलं गेलं. त्या ब्राह्मणाने कर्णाला शाप दिला की युद्ध क्षेत्रामध्ये तू जेव्हा अतिशय भयभीत होशील आणि तुझा बाका प्रसंग उतरेल तेव्हा तुझ्या रथाचं चाक पृथ्वी तिळंकृत करेल, ते खड्ड्यात जाईल आणि तुला काही केलं तरी ते वर काढता येणार नाही. आपल्या जवळ असलेल्या ब्रह्मास्त्राच्या आणि अन्य एका महान अस्त्राचा उल्लेख करून कर्ण शल्याला म्हणाला की भयंकर धनुर्धर, अमित, तेजस्वी, प्रतापी, बलवान, अस्त्रवेत्ता, क्रूर, शूर, रौद्र रूपधारी, शत्रूचा वेग सहन करायला समर्थ अशा अर्जुनाला देखील मात्र मी युद्धात मारेन. कर्णाने अर्जुनाच्या गुणांचं, बळाचं, पराक्रमाचं बरंच वर्णन केलं. हेतू असा होता की शल्याने करायच्या ऐवजी आपणच वर्णन करून शल्याला थांबवले आणि म्हटलं की शल्या, मला हे सर्व माहीत आहे, तू कशाला माझ्या पुढे अर्जुनाच्या पुरुषार्थाचं वर्णन करतोस, तरीही मी अर्जुनाला मारेन. कर्ण आणि शल्य यांची परस्पर निंदा मात्र बराच वेळ चाललेली होती. शेवटी दुर्योधन मध्ये पडला, त्यांनी दोघांनाही शांत केलं, दोन्ही सैन्यांची व्यूहरचना सिद्ध झाली. युद्धाला प्रारंभ होण्यापूर्वीच शल्यानी कर्णाला सांगितलं की अर्जुनाला त्यांनी अर्जुनाच्या रथाचं वर्णन केलं, अर्जुनाच्या पराक्रमाचं वर्णन केलं. अर्जुनानी रणभूमीत आल्या आल्या कौरव सेनेच्या संहाराचं कसं सत्र आरंभिलेलं होतं हे शल्याने कर्णाला सांगितलं. तो कर्णाला म्हणाला की श्रीकृष्ण ज्याचे सारथी आहेत आणि गांडीव धनुष ज्याच्या हातात आहे त्या अर्जुनाला जर तू मारशील तर तू आमच्या रागात खुशी. मात्र श्रीकृष्ण कर्णाकडे दुर्लक्ष करून अर्जुनाचा रथ परत संशक्तकांकडे घेऊन गेले. तेही शल्याने कर्णाला सांगितलं आणि अर्जुनाच्या पराक्रमाचं, अजयत्वाचं वर्णन तो दिवसभर कर्णाला ऐकवत राहिला आणि कर्णाचा तेजोभंग करतच राहिला. कर्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये फार महाभयंकर असं युद्ध
संध्याकाळी झालं, पण त्या दिवशी जी काही युद्ध झाली होती आणि कर्णवध ही घटना आपण पुढच्या वर्गात जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी महात्मा महाराज की जय। सर्व संतों की जय। जय जय भक्ति कृष्ण महाराज की जय।